नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय श्रीकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ओम अगम शिष्ट मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेधिपतिश्च म उपागम शिष्ट मेंतर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च अश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्तिश्च अग्रेणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हरियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धीष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरमश्च म उपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च म आघवनीयश्च म आग्नीध्रम् च मे हविर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
श्रीराम सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं।
या दिवसकर काका अभंग म्हणा। हरी हरी
सोडुनी असा हा लडीवाळ हे का, सोडुनी असा हा लडीवाळ हे का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, सोडूनी असा हा लडीवाळ हे का, सोडूनी असा हा लडीवाळ हे का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, तुम्ही ज्ञान ज्योत माऊली जगाची, तुम्ही ज्ञान ज्योत माऊली जगाची, तुम्ही संत थोर साऊली जीवाची, तुम्ही संत थोर साऊली जीवाची, मुलावरी आई कधी रागावे का, मुलावरी आई कधी रागावे का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, तुम्ही रागा लोभा पलीकडे जावे, तुम्ही रागा लोभा पलीकडे जावे तुम्ही शांती दया क्षमाशील भावे तुम्ही शांती दया क्षमाशील भावे अश्रू सागराचा कुणी पाहिला का अश्रू सागराचा कुणी पाहिला का जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका शब्द एक एक थेंब अमृताचा शब्द एक एक थेंब अमृताचा पुन्हा ऐकवावी देवा ओघवती वाचा पुन्हा ऐकवावी देवा ओघवती वाचा अधीरले विश्व देवा उशीर आता का अधीरले विश्व देवा उशीर आता का उशीर आता का जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका सोडूनी असा लढीवाळ हे का सोडूनी असा लढीवाळ हे का जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका मुक्ताईचे ऐका
अजून एक
अनंतासया अंत नसावा क्षण निद्राही लागे उपदेशाची अमृतवाणी स्वामी मुखातून जागे मी कृपा दृष्टीने भक्तांना पाहे मी कृपा दृष्टीने भक्तांना पाहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी योगी त्यागमूर्ती परमविरागी त्यागमूर्ती परमविरागी ही परमार्थाची गंगा जणू आहे ही परमार्थाची गंगा जणू आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे पुण्यकर्म या अवताराचे पुण्यकर्म या अवताराचे निज भक्तांच्या उद्धाराचे निज भक्तांच्या उद्धाराचे निज भक्तांच्या उद्धाराचे गुरुचराचरिया सामावून जाये गुरुचराचरिया सामावून जाये भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे लळालावुनी भोळ्या भक्ता लळालावुनी भोळ्या भक्ता कुठे चालला स्वामी समर्था कुठे चालला स्वामी समर्था या हृदय मंदिरी मूर्ती अमर राहे, या हृदय मंदिरी मूर्ती अमर राहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे।
वाह वाह फार छान, हरी हरी। एक प्रश्न आहे, ध्यानामध्ये सावधपणे साक्षीत्व तर राखायचे आहे आणि साक्षीत्वाच्या प्रयत्नाचा ताणही घ्यायचा नाही, या दोन गोष्टी अवघड जातात असं म्हटलेलं आहे। साक्षी राहायलाही सांगितलेलं आहे आणि साक्षी राहायचा ताणही, त्याच्या प्रयत्नाचा ताणही घेऊ नका असं सांगितलेलं आहे। आपण कोणतीही गोष्ट जेव्हा करायला सुरुवात करतो, शिकतो आणि त्याच्यामध्ये नवीन असतो, तेव्हा त्याचा ताण हा येणारच। ताण घेऊ नका असं म्हटलं तरी देखील ती ताणानीच होते। तुम्ही सायकल शिकता तेव्हाचं जर आठवलं तर तुम्हाला ज्यांनी शिकवली ते असं सांगत असतात की हात असे एकदम ताणून धरू नको, अगदी असा कडक बसू नको, सहज रहा। तुमची सायकल जर उजव्या बाजूला जात असेल, जास्त झुकत असेल, तर ते सांगतात की डाव्या बाजूला जा, पण तुम्ही जास्त डाव्या बाजूला जाता तेव्हा ते म्हणतात इतकं नाही, उजव्या बाजूला जा, आणि तुम्हाला काही केल्या जमत नाही, त्याचा ताणच वाटतो। तुम्ही जेव्हा गाडी शिकता, कार शिकता, तेव्हा कोणाही शिकणाऱ्या व्यक्तीची प्रथम भावना अशी असते की साधारणपणाने 5.5-6 फूट रुंद आणि 8 फूट लांब एवढी एक खोलीच आपण चालवतो आहोत आणि समोर कोणी आलं तर काय होईल, आपल्या हातून कुठली तरी दुर्घटना नको घडायला। मी जेव्हा गाडी शिकलो तेव्हा 4 जणांची बॅच होती, 3 जणांची बॅच होती, एक मुलगी तिला तो शिकवत होता, तिच्या शेजारी बसला होता आणि आम्ही मागे बसलो होतो आणि अलका टॉकीज चौकातून जाताना तो म्हणाला की बघ आता लाल सिग्नल आहे, आता काय करायचं। तिने अॅक्सिलेटरवर पाय ठेवला आणि गाडी सुसाट सुटली। सगळीकडून वाहनं येत होती, त्यांनी हँडब्रेक लावला, थांबवलं। हा जो प्रयत्न गाडी शिकवण्याचा होता, त्या शिकवण्याचा भलताच ताण तिला आला। त्याच्यानंतर 2 दिवस ती नुसती बसलेली होती, ती म्हणाली मी नाही चालवायला बसणार। आपण गाडी शिकतो तेव्हा गाडी शिकण्याचा एक ताण आपल्याला असतो आणि मग नंतर जसं गाडी चालवणं सोपं सुलभ सहज होऊन जातं तेव्हा आपल्याला समजत देखील नाही की आपण कधी वेग वाढवतो, कधी कोणी मध्ये आलं तर क्लच वर पाय ठेवतो, ब्रेक दाबतो, परत अॅक्सिलेटर दाबतो, आपल्याला समजतही नाही, गप्पा मारत असतो, मागं वळून कोणाशी तरी बोलतो, असं सगळं आपण करत असतो। प्रयत्न करायचा आहे, त्या प्रयत्नाचा ताण हा सुरुवातीला पडणारच। प्रश्न असा आहे की ध्यानामध्ये सावधपणाने साक्षीत्व जर राखायचं झालं तर त्याच्या प्रयत्नाचा एक ताण पडतो। सावधपणाने साक्षीत्व तर राखायचं आहे आणि त्याच्या प्रयत्नाचा ताणही घ्यायचा नाही, या दोन गोष्टी अवघड वाटतात, तर सुरुवातीला ताण घ्यायला लागेल. सुरुवातीला सहज राहण्याचा विचारही नको असं मी म्हणेन. होत असं की इथं वारंवार सातत्याने निरूपणं चाललेली असतात. एक विषय झाला की त्याच्या पुढचा विषय मांडला जातो, त्याच्या पुढचा विषय मांडला जातो, त्यामुळे प्रयत्न करायला सांगितलं जातं. मग नंतर प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्ती ही म्हणून सूत्र देखील येतं. प्रयत्नामध्ये शैथिल्य हवं आणि प्रयत्नांचं शैथिल्य साधलं की अनंताशी समापत्ती म्हणजे एकरूपता साधते असं सूत्र येतं. आपल्याला येऊन 6 महिनेच झालेले असतात किंवा तसंही 6 वर्षच झालेली असतात. आपला प्रयत्न चालू असतो साक्षीत्वाचा आणि तेवढ्यात आपल्या कानावर सूत्र येतं की प्रयत्नाचा देखील ताण नको. प्रयत्न तर करायचा आहे पण प्रयत्नामध्ये शैथिल्य देखील पाहिजे. आणि आपण जो ताण घेऊन साक्षीत्वाचा अभ्यास करत असतो तो ताण एकदम सोडून देतो. ताण सोडून दिल्यावर साक्षीत्व कसं जमणार असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सहज राहण्याचा विचारही करू नका असं मी म्हणे. अतिशय सावध रहा, त्याला तुम्ही ताणही समजू नका. तुम्हाला सावध राहायचं आहे. मी एक कार्यशाळा पाहायला गेलो होतो, अभिनयाची कार्यशाळा बर का. आमच्या नात्यातला एक जण तिथं सहभाग घेतलेला होता, त्याला आणायला गेलो होतो म्हणून आत गेलो. प्रशांत दामले ती कार्यशाला घेत होते. एकाला त्यांनी असं सांगितलं की ग्लास पूर्ण भरलेला, काचेचा पूर्ण भरलेला ग्लास, त्याच्यातलं पाणी थोडंही न सांडता इथून ते तिथपर्यंत जायचं आहे. अशी काहीतरी विचित्र अट होती. हल्ली कावेबाजपणा आणि कुटीलपणा जो सिरियलमध्ये दाखवला जातो की या पाण्याचा थेंबही न सोडता हिने तिथपर्यंत ग्लास आणला पाहिजे तर मग ती पास बर का, अशा प्रकारची काहीतरी कथा, काल्पनिक कथा त्यांनी मांडली ती समोर. आणि ते अवघड काम त्या मुलीला दिलं होतं. त्या मुलीला काही केल्या जमत नव्हतं. 2 पावलं चालली की पाणी हिंकळायचं, खाली पडायचं. दामल्यांनी करून दाखवलं, परत तिला करायला सांगितलं, परत तिच्या हातून चूक होत होती. की अगदी सावध राहा. आणि जेव्हा तिला जमलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, त्यांनी विचारलं काय झालं, ती म्हणाली श्वास देखील रोखून धरला, श्वासाची देखील हालचाल केली नाही. अगदी जपून न्यायचं म्हटलं तर श्वास देखील अडथळ्यासारखा होऊन गेला. साक्षीत्वानी पाहताना श्वास देखील अडथळ्यासारखा होतो. पण इतक्या नेटानी प्रयत्न करावाच लागतो तरच ध्यान साधतं. हे जे आहे की किंवा बंदुकीतून एक गोळी सोडायची आहे तेव्हा तुम्हाला श्वास रोधून धरायला लागतो, खूप सावध राहायला लागतं. तर जे टार्गेट आहे त्या टार्गेट वर तुम्ही गोळी झाडू शकता. म्हणून जिथं जिथं अशा प्रकारच्या सावधानतेची गरज आहे तिथं तिथं प्रयत्न शैथिल्य वगैरे सुरुवातीला अजिबात नको असं मी सांगेन. काही गरज नाही, तुम्ही पूर्ण लक्ष देऊनच करणं गरजेचं आहे. सावधपणाने साक्षीत्व राखायचं, डोळे मिटायचे. आपण साक्षी आहोत, आत्मरूप आहोत आणि साक्षी आहोत. आणि जर विचार उठला तर विचाराचा तरंग उठल्याबरोबर मला समजलं पाहिजे, मी साक्षी असल्यामुळं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये, तो सोडून दिला पाहिजे, जमतं. न जमायला झालंय काय असं मी म्हणेन, जमलंच पाहिजे. पण आज जो पाहणारा असतो तो थोड्या वेळानी स्वतःलाच ढिला सोडतो. त्याला सवयच असते स्वतःला ढिलं सोडायची, आणि त्यांनी स्वतःला ढिलं सोडलं की समोर विचार उठतो, आणि विचार उठला की तो त्या विचारामध्ये गुंतून पडतो. विचारात गुंतून पडल्यावर थोडी जरी सावधानता शिल्लक असेल तरी त्याच्या लक्षात येतं की आपण विचारात गुंतून पडलो आणि साक्षीत्व आपलं संपलं किंवा मोडलं. पण तीही सावधानता त्याच्या ठिकाणी नसेल तर 5-7-10 मिनिटांनी लक्षात येतं की आपण ध्यानाला बसलेले होतो. आपल्याला विचाराकडे साक्षीत्वानी सावधपणानी साक्षीत्वानी पाहायचं होतं आणि आपण तर मिसळून गेलो. आपली 5-10 मिनिटं गेली, वाया गेली. ही सवय जर मोडायची असेल, एखादा ग्रंथ जर वाचायचा झाला तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्यात काही अर्थ नाहीये. पारमार्थिक ग्रंथ गोंदोलेकर महाराजांकडे ते वामनराव ज्ञानेश्वरी, त्यांना महाराजांनी सांगितलं की मी जाऊन येतो तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचा. आणि ते वाचायला बसले. ते सुरुवातीला आले तेव्हाची गोष्ट आहे. आणि महाराज जवळपास 1.5-1.5 तासांनी परत आले. म्हणाले की हा वामनराव कुठपर्यंत आलात? अजून पहिली ओवीच चालली आहे. ओमवर विचार करतोय. नमोजी कसा नमस्कार करायचा याच्यावर विचार करतोय. किती पद्धतींनी नमन होऊ शकतं, मनानी, अंतःकरणानी, इंद्रियांनी, अहंभाव टाकून, हे आपल्याला का जमत नाही याचा विचार करतोय. आपण काय केलं म्हणजे हे जमेल याचा विचार करतोय. याचं चिंतन चालू आहे. आणि ज्याला नमन करायचं आहे त्याला किती आदर दाखवलेला आहे, जी असा शब्द लिहिलेला आहे, किती आदरपूर्वक नमन करायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. ज्याला नमन करायचं आहे तो आद्य आहे, म्हणजे सगळ्याचाच आदी आहे, सर्व विश्वाचा तो आदी आहे. आपण तर विश्व पाहतो, विश्वाचा आदी कोणी पाहिला आहे? कसा पाहायचा? विश्वाचा आदी काय असेल? विश्वाचा आदी पंचभौतिक विश्व तर नसेल. तिथं पंचभौतिक विश्व नसलं पाहिजे. मग तिथं असेल काय? तिथं कोणती जाणीव असेल? वेदांनी त्याचं काय वर्णन केलेलं आहे ते आठवतोय. आणि त्याला स्वसंवेद्य असं म्हटलेलं आहे, म्हणजे तो स्वतःच्याच ठिकाणी अनुभवाला येणारा आहे. आणि तो आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. या सगळ्याचा विचार करता करता 1.5 तास निघून गेला. महाराज म्हणाले यालाच ज्ञानेश्वरी वाचणं म्हणतात. नाहीतर पहिला अध्याय वाचला, दुसरा वाचला, तिसरा वाचला, चौथा वाचला, पाचवा वाचला, सांख्यबुद्धी जमलेली नाही, योगबुद्धी जमलेली नाही, कर्मयोग जमलेला नाही, कर्मणी अकर्म, अकर्मणी कर्म जमलेलं नाही, शब्द ज्ञान साठवत चाललेलं आहे. हे कसं जमवायचं? हे माझ्या आचरणात येणार कसं? याचा काही विचार नाही. 6वा अध्याय चाललाय, संपलाय. संपला म्हणजे काय? ध्यान जमलंय का 6वा अध्याय वाचून संपला म्हणून? तसं आपण श्रवण करत असताना देखील आपल्याला नेहमी भान पाहिजे की आपण कुठे आहोत. कारण आता फार पुढचं सांगितलं जात आहे, प्रयत्न शैथिल्यात सांगितलं जात आहे. पण प्रयत्न जमल्यावर प्रयत्न शैथिल्य, प्रयत्नच जर जमला नसेल. म्हणून सहज राहण्याचा विचारही सुरुवातीला नको. आणि प्रयत्नाखेरीज साक्षीत्व साधायला वेळ लागेल हे समजून चाला. प्रयत्नांनीच साक्षीत्व आपल्याला साधेल. आणि मग जेव्हा जमेल तेव्हा मात्र प्रयत्न संपतील, प्रयत्नांचा ताण संपेल. जशी तुम्ही गाडी चालवताय, सायकल शिकताय, त्याचा कसला ताण आता सायकल आल्यावर नाही. कितीतरी मंडळी आहेत उतारावरून येताना दोन्ही पाय हँडलही धरलेले आहे आणि पायही तिथं ठेवलेले आहेत, सुरुवातीला करू शकेल. आता प्रयत्नांचा ताण नाहीये, कारण प्रयत्न प्रयत्नांमध्ये इतका पक्का झालेला आहे की आता त्याचा ताण कसा सोडायचा हे समजलेलं आहे. तेव्हा मग ध्यानामध्ये आपण अत्यंत सहजपणाने राहू, बसलो, साक्षीत्व साधायचं आहे हे माहीत आहे, समजलं, तसं चिंतन केलं आणि साक्षीत्व जमून गेलं. साक्षीत्व जमून गेलं याचा अर्थ विचाररहितच झाला. विचाररहित झाल्यामुळं ज्याच्या ठिकाणी विचार उठतात तो मीच आहे, त्याला आत्मबोध झाला. साक्षीत्व जमलं याचा अर्थ तो आत्म्यामध्ये थोडा थोडा रमायला लागला. सहज राहण्याचा देखील मार्ग सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज देखील सांगतात की जर काहीच जमत नसेल तर मनाला मोकलून बाहेर सोड, त्याला सांग आता कुठं तुला जायचंय तिकडं जा. मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काही संप्रदायांचा हा मार्ग देखील आहे बरं का. तिथं सद्गुरू असं सांगतात की मंत्र म्हणायचा आणि नुसतं डोळे मिटून बसायचं, काय होईल ते होईल, असा मार्ग देखील आहे. काही करायचं नाही, प्राणायामाचे श्वास घ्यायचे नाहीत, मध्यमेतून श्वास घ्यायचे नाहीत, साक्षीत्व राखायचं नाही, विचार अडवायचे नाहीत. जो विचार येईल तो येऊ देत, त्याच्याबरोबर जा, काय होईल ते पहा. मनाला इतकी मोकळी देणं देखील प्रयत्न आहे, पण द्या असं ते सांगतात. आणि तसं करत असताना अचानक मन तिरोहित होऊन जातं, अचानक मन सगळ्या विचारांपासून बाजूला होतं. पण आपल्याला सांगितलेला जो मार्ग आहे तो साक्षीत्वाचा सांगितलेला आहे, आणि हे साक्षीत्व प्रयत्नांखेरीज जमायला सुरुवातीला फार प्रयत्न करायला लागतात, आणि खूप प्रयत्न केल्यानंतर मग प्रयत्नाखेरीज जमायला सुरुवात होते. आणि तसंही असे प्रयत्न करताना जेव्हा शक्ती कमी पडते तेव्हा तुम्ही मनाला बाहेर मोकलून सोडलेलंच असतं, तुम्ही बसलेले असता. आपली तासाची वेळ आहे, दीड तासाची वेळ आहे, साक्षीत्व तर जमत नाहीये, मन तर आवरत नाहीये, तरी वेळ होईपर्यंत बसायचं आहे. तिथं अचानक तुमच्या असं लक्षात येतं की ध्यान संपायच्या एक 5-10 मिनिटं आधी मन एकदम शांत होऊन जातं. अचानक थांबून जातं, अचानक ध्यान चांगलं होतं. ही दोन्ही वचनं खरी आहेत, पण सुरुवातीला जर काही करायचं असेल तर प्रयत्नपूर्वकच साक्षीत्व राहणं हा उपाय करायचा आहे. मग नंतर प्रयत्नांशिवाय साक्षीत्व जमेल. आणि सोडून द्यायचं जर गोष्ट असेल तर ते कोणी कोणाला फार सांगायची गरज नाही. जो तो साक्षीत्व जमत नाही तेव्हा सोडूनच देत असतो, काय बसतो. पण त्याच्याही असं लक्षात येतं की मनाला स्वैर सोडलेलं आहे, विचार उठत आहेत, असं मन देखील एकदम शांत होऊ शकतं. अशा वेळेला असावधता देखील चालते, पण चित्तवृत्ती आपोआप निवळतात आणि आत्मस्वरूपाजवळ येतात, असं होतं. पण सुरुवातीला ध्यानामध्ये सावधपणाने साक्षीत्व राखायचंच आहे, त्याचा ताण पडला तरी चालेल. आणि मग प्रयत्नांचा ताण घ्यायचा नाही, ही गोष्ट ध्यान जमायला लागल्यावर जमू लागेल, सोपं होऊन जाईल. विनोबा असं म्हणतात की लहान मुलाला पोहायला शिकवायचं झालं तर किती कुडकुडत काठावर उभी असतात, नको नको म्हणतात, पाण्यात यायला नको म्हणतात. कधी बाहेर काढायचं म्हणतात, दमून जातात पोहल्यानंतर. पण एकदा पोहणं यायला लागलं की असं म्हणतो की आता फार कंटाळा आला, दमलो आता सगळ्या कटकटी करून, आता जरा पोहायला जाऊ. आणि मग आरामशीर छान पोहून फ्रेश होऊन बाहेर येतो. आता प्रयत्नांखेरीज पोहणं आहे. जेव्हा पोहण्यात प्रयत्न होते तेव्हा भला मोठा त्रास होता, पण प्रयत्न नव्हते. प्रयत्न खूप केले म्हणूनच प्रयत्नांशिवाय कसं आता तरंगायचं हे समजायला लागलं, आणि असं समजायला लागल्यावर मोठी मजा आहे. म्हणून सुरुवातीला साक्षीत्व राखायचंय, ताण घेऊन राखायचंय, मनाला जराही इकडे तिकडे जाऊ न देताच ते करायचा प्रयत्न करायचा आहे. नंतर जमेल, प्रयत्न शैथिल्यात हे नंतर जमेल. मग प्रयत्नांचा ताणही घ्यायचा नाही हे वचन आत्ता या क्षणाला जो ज्याला प्रयत्न जेमतेम जमतायत किंवा जमत नाहीत त्यांनी लक्षातही घेऊ नये. म्हणून श्रवणात देखील तारतम्य श्रवण यालाच खरं श्रवण असं म्हणतात. जे ऐकू ते सगळंच करायचा प्रयत्न करणं नाही, तर आपण कुठं अडतो, आत्ता आपल्याला काय लागू आहे हे सांगितलं जात आहे त्याच्यातलं, तर हेही पाहणं गरजेचं आहे. आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या ऐकून ठेवायच्या आहेत, कारण इलाज नाहीये. तुम्ही ऐकायला बसलेले आहात आणि एकापुढे एक पायऱ्या सांगत असताना सांगितलं जाणार आहे, पण तिथं आपण कुठं आहोत आणि आत्ता आपल्याला काय हवं आहे, आत्ता आपल्याला काय अडचंय हे नक्की पाहून त्याच्यामध्ये डूब देऊन राहण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्याला करायचं आहे. असा हा मोठा चांगला प्रश्न होता. जणू हे दोन मार्ग वाटतात, पण एका मार्गातूनच दुसरा मार्ग निघतो. सुरुवातीला चांगला प्रयत्न केल्यानंतर मग प्रयत्नांशिवाय करणं हे जमायला लागतं, अशी मजा आहे. मुकुंदराव या, एक काव्य मुकुंदराव म्हणतात बर का, एक नाही दोन, एक अभंग आणि एक मी मध्यंतरी एक 8-10 दिवसापूर्वी काव्य केलं. दरवेळेला मुकुंदरावांनी मला चाल पुरवली की मी काव्य करतो, यावेळेला तसं काही झालं नाही. यावेळेला मी त्यांची उलटी परीक्षा घेतली, त्यामुळं ते एक काव्य पुरवतात, चाल पुरवतात आणि त्या चालीवर मी बसवायचं असं अवघड अवघड ते सांगत राहतात. पण त्यांनी चाल फार अप्रतिम बसवली काल, मला म्हणून दाखवली. आज आपण ऐकूया.
आज हे स्वामीजींचं काव्य मी सर्वांच्या समोर प्रथमच सादर करतोय. आता स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे हे गीत स्वामीजींनी पाठवलं आणि सुरांची सर्व झटपट करावी लागते, काय करावं कळेल आणि स्वामीजी म्हणजे गुरुवारी सादर करायचे. पण मग 40-45 वर्षापूर्वी स्वामीजी आपण एक गीत गायलं होतं खेडला किंवा बारामतीला, आठवत नाही मला, इथं माधव खेडकर किंवा जयंत खडतकर कराची त्यांनी ऐकलं असेल. मी त्यांना असं म्हणतो की हे जे गीत त्यांनी मला सांगितलं ओळखलं, मी त्यांना चहा देणार आहे.
बस काव्य मी करायचं आणि हे चहा त्यांना द्यायला.
आणि नाही ओळखलं तर अर्थात उलट बघ. तेव्हा चाल सापडली काल 10:45 वाजता स्वामीजींनी या गीताला मान्यता दिली. अगदी फ्रेश असे स्वामीजींचं गीत आपल्याला
ताज
एकदम. हृदय शुद्ध करुणी विमल गुरुपदासी स्थापिले, हृदय शुद्ध करुणी विमल गुरुपदासी स्थापिले, प्रेम गंध प्रेम भक्ति गंध सुमन वाहुनिया पूजिले संत मुनि हे चिवदति वाहुनिया पूजिले प्रेरित मी त्याची कुले पूजनात अनुभविले निगमागम खून हीच मोक्षपाद सेवनी गुरुपदास्ती स्थापिले हृदय शुद्ध करुणी विमल गुरुपदासी स्थापिले कामधेनु कल्पतरु कामनेश नुरवितो चंदनास गंध देत अमृतास जीववितो तोचि हस्त मस्तकी शुभ राहु देत प्रार्थिले गुरुपदासी स्थापिले हृदय शुद्ध करुणी विमल गुरुपदासी स्थापिले प्रेम शांति पथ दर्शक बोल मधुर पावन से सत्वित सुख कूण देत निज सुखासी रक्षित से अंतरात बोधवीत पद कमली ठेविले गुरुपदासी स्थापिले हृदय शुद्ध करुणी विमल गुरुपदासी स्थापिले बोध चंद्रमा निढळी उत्तेजला चितगगनी मी पणेसी चंद्रकांत विरघळता ते चिक्षणी चकोरपणे अमृत ते चकोरपणे अमृत ते मकरंदे सेविले मकरंदे सेविले गुरुपदासी स्थापिले हृदय शुद्ध करुणी विमल गुरुपदासी स्थापिले गुरुपदासी स्थापिले
मूळ गीत त्याच याच्यातलं एकच कडवं मला आठवत
एक कडवं म्हणा
45-30-50 काय किती काळ
झालाय
40-45 वर्ष फार सुंदर अशी रचना आहे एकच मला दोनच वेळ आठवतात फक्त
हे महान भरत देश तुझसी कोटी वंदना हे महान भरत देश तुझसी कोटी वंदना, स्तोत्र भारता तुझे अमास वेद मंत्र तो, आयु सर्व वाहिले आयु सर्व वाहिले, पदी तुझाच पावना तुझसी कोटी वंदना। हे महान भरत देश तुझसी कोटी वंदना।
वाह वाह वाह, हरि हरि हरि। मुकुंदरावांची आणि माझी मैत्री 50 वर्षांची आहे। मी 10-11 वर्षांचा होतो, ते माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे। आम्ही संघाच्या शाखेत खेड राजगुरुनगरला एकत्र यायचो। त्याच्यानंतर त्यांचं जीवन खूप मोठं झालं, पण मैत्री ही कायम राहिली असं झालं। मी नाम सांगतो, आपण सर्वजण डोळे मिटून गणेशोत्सव चालू आहे। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, अशा आत्मरूप गणेशाची प्रतिष्ठापना आपल्या ठिकाणीच आपण पाहू। आपल्या भ्रुकुटी मध्यापाशी आपण आपली आवडती गणेश मूर्ती पाहू। तिचं नाम घेणारे देखील आपण तिथेच आहोत असं आपण पाहू। तिची पूजा करून गणपतीच्या चरणांवर मस्तक ठेवून आपण त्यांच्या समोर बसलेले आहोत। ओम गंग गणपतये नमहा हे नाम आपण घेणार आहोत। ककार पूर्व रूपम, अकारो मध्यम रूपम, अनुस्वार शांत रूपम, बिंदुरुत्तर रूपम, असं या गंग या शब्दाचं वर्णन अथर्व शीर्षामध्ये केलेलं आहे। ओंकाराच्या उच्चाराच्या वेळेला आपण ब्रह्मभावना करणार आहोत। गंगच्या उच्चाराच्या वेळेला आपण शांतीची भावना करणार आहोत, तो शांत स्वरूप। गंग हे बीज नाम आहे आणि गणपतये नमहा याच्यामध्ये गणपतीला आपण नमस्कार करतो आहोत असा भाव आहे। हे सर्व आपण आपल्या भ्रुकुटी मध्यापाशी किंवा आज्ञाचक्रापाशी अथवा चिदाकाशापाशी अनुभवणार आहोत। ॐ गं गणपतये नमः। ब्रह्माचं स्मरण, गं शांतिरूप होणं, गणपतये नमः भक्तीचं स्वरूप अशा प्रकारे, ॐ गं गणपतये नमः गणपतये नमः। आपण सगळे आता बरोबर घेऊ, माझ्या बरोबरच आपण ही घ्याल। ओ गं गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। गणपतये नमः। ॐ
गणपतये नमः गणपतये नमः गणपतये नमः गणपतये नमः ब्रह्माचं स्मरण शांतीशी एकरूपता भक्तिभाव गणपतये नमः हरि 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 स्वामी जी नारायण राम 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 हरि हरि बोला पुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।